வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சமர். பிதாசி லோகஸ்ய சராசரஸ்ய சர்வ சர அணி அச்சர அஷா யா லோகாச்சா தூ பிதா அஹேஸ் துவமஸ்ய பூஜ்யஸ்ய குருர் கரியான். யா சர்வ லோகன்னா தூ அத்யந்த பூஜ்ய அஹேஸ். या सर्व लोकांचा तू महान असा गुरु आहेस. न त्वत समहा, तुझा सरखा या जगतामध्ये अन्य कोणीही नाही. अत्यभ्यधिकः कुतोऽन्यः, तर मग तुझ्यापेक्षा अति अभ्यधिकः अजून श्रेष्ठ असा कोण असेल. कुतः अन्यः लोकत्रयेप्य अप्रतिम प्रभावः. सर्व लोकांच्या ठिकाणी किंवा तिन्ही लोकांच्या ठिकाणी अप्रतिम प्रभाव असणारा असा तू आहेस. अर्जुन क्षमा मागायला लागला आणि क्षमा मागून भगवंतांचं मोठेपण अजूनच व्यक्तही करायला लागला. तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वाम अहमीश मीड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रियाया रहसी देव सोढुम. जस पिता पुत्राच सखा आपल्या सख्याच किंवा प्रिय व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीच सर्व सहन करते, तस मी आपल्या चरणावर मस्तक ठेवून आपल्याला नमस्कार करतो. प्रसादये त्वाम अहमीश मीड्यम, स्तुतीला सर्व अंगानी पात्र असणाऱ्या अशा तुम्ही मला प्रसन्न व्हावं. तुम्ही माझ्यावर अनुग्रह करावा असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. अर्जुनाचं हे विशेष भाव, भगवंतांचं जे औपनिषदिक वर्णन सुरुवातीला अर्जुनाने केलं, त्वमादिदेव पुरुष पुराणः त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेक्तासी वेद्यांच परंच धाम त्वया ततम विश्वमनंत रूप नमः पुरस्तादध पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसि सर्वं. असं सुरुवातीला अत्यंत व्यापक असं आणि थेट उपनिषदांच्या भाषेतलं असं वर्णन आणि स्तुती प्रथम अर्जुनाने केली आणि भगवंतांच्या या महत रूपाच्या बाबत आपण कसा व्यवहार केला याच्या संबंधी अर्जुनाला पश्चाताप देखील थोडासा वाटायला लागला आणि तशा प्रकारचे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले की अनादरानी तुला सखा जाणून मी हे कृष्णा हे यादवा हे सख्या अशा पद्धतीने तुला बोलावलं, हाक मारली, तुझ्याशी व्यवहार केला, तुझा महिमा न जाणता कदाचित प्रमादामुळं किंवा कदाचित प्रेमामुळं मी अनादराने तुझ्याशी असा वागलो, अनादराने वर्तन करण्याचं प्रमाद हे फार मोठं साधन आहे. अर्जुन जरी म्हणाला की मी प्रमादाने कसं केलं, तरी अर्जुनाने प्रमादाने भगवंताशी असं वर्तन केलं नाही हे निश्चित. पण तेव्हा मात्र अर्जुनाला वाटायला लागलं की माझ्या हातून प्रमादाने कदाचित तुझ्याशी असं वर्तन झालं, फार मोठी गंभीर चूक मी तुझ्याबाबत केली. प्रेमामुळे देखील अनादर निर्माण होतो. प्रेमाचा देहबुद्धीच्या अंगानी व्यक्त होणारा स्वाभाविक परिणाम अनादरामध्ये जातो. उलट्या भाषेत जर बोलायचं झालं तर अनादराशिवाय प्रेम व्यक्त होत नाही. बंड्या नंद्या असं काही तुमच्या मित्राला म्हटल्याखेरीज खरं प्रेम व्यक्तच होत नाही. अनादर हे प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन होऊन जातं. मी असं ऐकले की उत्तरेमध्ये तर अशी पद्धत आहे की प्रत्येक वाक्यात एक शिवी असली पाहिजे तरच प्रेम. साधं वाक्य न बोलता मित्राने मित्राशी बोलताना एक शिवी घालूनच मध्ये बोललं पाहिजे. अनादर हे प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन आहे असा एक सर्वसाधारण समज जणू असावा. प्रेम अनादराकडे घेऊन जातं हेही तितकंच खरं आहे. बघा प्रेमभाव मध्यवर्ती कल्पना चाललेली आहे आणि मी तुम्हाला काय सांगतोय, भगवंत काय सांगतायत, अर्जुन काय कबुली देतोय. पण वस्तुस्थितीमध्ये प्रेमाने अंतर कमी होतं. प्रेमाने आदरभाव कमी होतो. देहबुद्धीच्या अंगाने मी सांगतोय, देहबुद्धी आणि प्रेम जिथं एकत्र वस्ती करून असतात, तुम्ही तुमच्या आईच्या ठिकाणी हवं तसं बोलू शकता, वडिलांच्या ठिकाणी नाही. तुम्ही तुमच्या आईला अरेतुरे करू शकता, वडिलांना नाही. अधिक प्रेम अधिक अनादर. प्रेमामुळे सर्व बंधन नाहीशी होतात. खूप प्रेमात आलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी थोड्यांनी अरेतुरे करायला सुरुवात करते. तिला असं वाटतं की इतकं प्रेम आहे तेव्हा हा आहो जाहोचा मधला दुरावा नको असं व्हायची शक्यता असते. तसं प्रेमाच्या मार्गाने चालायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक पावलागणिक एकमेकांचा संकोच दूर होत राहतो, उभयतांचा संकोच दूर होत राहतो. आणि हा संकोच दूर होण्याच्या पद्धतीत प्रत्यक्ष व्यवहारात देखील एक एक पाऊल धसमुसुळेपणाने का होईना पण पुढे टाकलं जातं. मग ते शब्दांनी व्यक्त होतं, ते वर्तनानी व्यक्त होतं, ते जेवताना खाताना जसं पुढे अर्जुनाने म्हटलंय तसं देखील व्यक्त होतं। फार आदर असलेल्या व्यक्तीबरोबर तुम्ही फार प्रेमाने वागणं फारच फारच अवघड जातं, खूप अवघड जातं। एकाच वेळेला अति आदर आणि खूप प्रेमाने वर्तन ही फार तारेवरची कसरत आहे, जवळपास अशक्य। मग तेव्हा जरा अंतरच राहतं। हा जो अनादर आहे हा अनादर वर करणे दिसणारा आहे। आदराच्या आणि अनादराच्या ज्या कल्पना आहेत आपल्या, त्या कल्पनांमध्ये नंतर नंतर हा प्रेमाचा भाव जो आहे, तर तो प्रेमाचा भाव अनादराकडे ही गोष्ट घेऊन चाललेली आहे की काय असं वाटायची शक्यता इतका पुढे घेऊन जातो। मला नेहमी असं वाटतं की माझ्यामध्ये आणि स्वामीजींमध्ये, मी अनेक वेळेला बोललो, कोणाकोणाशी व्यक्तिगतही बोललो किंवा जाहीर सुद्धा सांगितलं, की एक अंतरच राहिलं असं मला जाणवलं। त्यांचं एक दडपण राहिलं, ते फार मोठे आहेत आणि आपण त्यांच्यासमोर त्यांनी विचारल्याशिवाय बोलायचं नाही, अधिक बोलायचं नाही, गप्पा मारणं तर शक्यच नाही। तिथं गेलं आणि ते बोलतील तर आपण बोलायचं, याला फक्त कामाकरता त्यांनी बोलवलं असेल तर अपवाद होता, तर त्यांना मोकळ्या संवादाची आवश्यकता होती। पण तेवढा कामाचा भाग जर सोडला तर व्यक्तिगत जीवनामध्ये ते खूप विनोदानी माझ्याशी बोलले आणि मी त्यांच्याशी तितकाच खूप विनोदानी आणि मोकळेपणाने बोललो असं कधीही झालं नाही। मला पहिला दिवस आठवतो आणि शेवटपर्यंतची गोष्ट आठवते। प्रेमभाव हा अनादराकडे जाऊ शकतो, गमतीने बोलण्यात, हसण्यात, चालण्यात, पण हे होऊ शकतं। प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे ज्यांची झाली त्यांची अनादर म्हणून नाही झाली, ती वरकरणी दिसते। आणि ज्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे प्रेमभाव असला तरी देखील एक आदराचा दबदबा आहे, तो एका विशिष्ट अंतराच्या पुढे जाऊच शकत नाही, पोचूच शकत नाही। अर्जुनाने ही मर्यादा ओलांडली असं अर्जुनाला वाटलं। ही मर्यादा ओलांडली जाणं ही अर्जुनाच्या बाबत स्वाभाविक गोष्ट होती। भगवंतांचं कोणतीही प्रतिमा तोपर्यंत अर्जुनाने अशा प्रकारची पाहिलेली नव्हती। येऊन भेटले द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला, तुमच्या पाठीशी मी उभा आहे असं सांगितलं, नातेवाईक होते। पांडवांचे मामे भाऊ होते, आत्ते मामे भावंड होती। पांडव पाय उतार झालेले होते। युधिष्ठिरासकट सगळ्या पांडवांना लाक्षागृहात जाण्यात आलेला आहे असा समज होता। भणंग होते, लपून राहिलेले होते, शक्तिमान होते, पण एवढ्यात प्रगट व्हायचं नव्हतं। आणि खडतर अशा लहानपणानंतर अत्यंत वैभव संपन्न आणि अत्यंत सामर्थ्यशाली, अत्यंत प्रभावशाली अशा वलयामध्ये स्वतः श्रीकृष्ण होते। अशी मोठी व्यक्ती आणि हेही मोठे असताना आणि नातेसंबंधही तसे असताना आणि वयही जवळपास तेच असताना मित्र ही भावनाच प्रबळ झाली। आणि त्यामुळं अर्जुनाच्या बाबत हे कृष्ण हे यादव हे सख्या असं. पण जेव्हा अर्जुनाला समजलं की यांचा महिमा किती मोठा आहे, हा अनादी पुरुष आहे, हा परमात्मा आहे, अशा प्रकारचा बोध जेव्हा अर्जुनाला झाला तेव्हा अर्जुनाला आपलं सगळं वर्तन आठवायला सुरुवात झाली. थट्टा करण्यासाठी म्हणून आणि तुझा असत्कार करायचा किंवा अनुमान करायचा म्हणून एकांतात अथवा लोकांच्या समक्ष विहार शय्यासन भोजनेशु विहार करत असताना, झोपलेलं असताना, अंगावरून पांघरून ओढून घेतलं असेल आणि त्याच्या अंगावरचं पांघरून आपण घेऊन झोपला असेल, त्याला बाजूला सारून त्याच्या मंचकावर झोपला असेल, भोजनाच्या वेळेला तो जिथं बसला तिथंच आपल्याला बसायचं, तू उठ शेजारच्या पानावर बस असं म्हटलं असेल, हे सगळं अर्जुनाला आठवायला लागलं आणि त्याचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी देखील केलं. कृष्ण म्हणोनी हाकारीजे यादवपणे तू ते लेखीजे आपली आण घालीजे जाता तुझं मज एकासनी बैसणे का तुझा बोलू न मानणे हे वोतटीचे दाटपणे बहुत घडले असं अर्जुन म्हणायला लागला. देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी जेवायच्या वेळेला तुम्ही जेव्हा मोठा लोभ ठेवून माझी आठवण करत असत आणि मला तुमच्याबरोबर जेवायला बोलवत असत तेव्हा परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगुनीची बैसे पण माझा फुकटचा गर्व असा होता की मी फुगून बसत होतो तुम्ही बोलवलं नाही जायचं असं करत होतो. म्हणून आपलं प्रेम आहे ते प्रेम अनादराकडे जाता कामा नये याच्याबद्दल सावध असणं आवश्यकही आहे. जेव्हा लक्षात येतं की आपण ज्याच्याशी वर्तन करत होतो तो फार महान आहे तेव्हा पश्चाताप करायला लागतो. पण त्याचा अजून एक असा अर्थ आहे की जर चराचरामध्ये भरून राहिलेला परमात्मा दुर्गोचर झाला तर कोणाशीच अनादर व्यक्त होऊ शकत नाही. अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे खरा, पण अर्जुन केवळ भगवंतांना पाहत नाहीये तर भगवंतांमध्ये सर्व विश्वरूप पाहतो आहे. अर्थात चराचर विश्व परमात्मा आहे अशा व्यापक दृष्टीने विश्वाकडे देखील अर्जुन पाहतो आहे. जर अशी दृष्टी प्राप्त झाली तर बंधूशी देखील अनादर होणार नाही, पत्नीशी देखील अनादर होणार नाही, पतीशी देखील अनादर होणार नाही. आपण ज्याच्याशी व्यवहार करतो आहे तो व्यापक परमात्म्याचा अंश आहे, त्या अंशामध्ये सर्व परमात्मा भरलेला आहे असं जर समजेल तर अनादराची भाषा शक्य नाही. या शिबिरामध्ये एक फार सुंदर प्रश्न मला सुनील दादांनी विचारला. त्यांनी एक अभंग घेतला, त्या अभंगावर थोडंसं निरूपण केलं. तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी ये पायी असा अभंग त्याच्यावर थोडं निरूपण त्यांनी केलं. आणि मला असा प्रश्न विचारला की प्रेमामुळं शरण जातो या प्रेमाची जात कोणती असा प्रश्न विचारला. म्हणजे इथं जे व्यक्त झालेलं आहे प्रेमाचा भाग त्याच्या अगदीच वेगळा अगदीच विरोधी. प्रेमामुळं अनादर होतो असं आतापर्यंत आपण आपलं चाललेलं आहे, पण प्रेमामुळं तुझं प्रेम निरुपमेय असं असल्यामुळं मी तुझ्या पायी शरण आहे असं पंत महाराज बाळकुंदरी आपल्या सद्गुरूंना म्हणतात. या प्रेमाची जाती कोणती, कोणतं प्रेम आहे, सद्गुरूंचं प्रेम पाहून सद्गुरूंच्या समोर शरणागती जात होते आणि त्यांनी पुढे असं विचारलं की या शरणागतीतून पुढे काय व्हायला पाहिजे. बघा, दोन व्यक्ती एकमेकांशी व्यवहार करत असताना एक व्यक्ती बोधात आहे आणि एक व्यक्ती अबोधात आहे असं जर घडत असेल तर बोधात असलेली व्यक्ती ही सर्व विश्वाशी व्यवहार करत असताना अभेद बुद्धीनी सर्व विश्वाकडे पाहिल, अद्वैत भावानी व्यवहार करेल. आपल्याला आत परमात्मा ओळखून ती असेल आणि तोच परमात्मा अणु माझी राम रेणू माझी राम तृणी काष्ठी राम अशा भावानी सर्व जगताशी ती व्यवहार करेल. हा जो व्यवहार आहे या व्यवहाराची अज्ञानी व्यक्तीला ओळख नाहीये, पण प्रेमाची भाषा सर्वांना समजते. प्रेमाची भाषा इतकी सर्वांना समजते की तुम्ही पाळलेलं कुत्रं, तुमच्या घरात दोन व्यक्तीच्या कुत्र्याशी नीट वागत नाहीत, एक व्यक्ती फारच प्रेमानी वागते आणि बाकीच्या एक दोन व्यक्ती जरा प्रेमानी वागतात, तर कुत्रं देखील त्या सर्वांशी त्या तऱ्हेनीच वर्तन करतं. अगदी प्रेमानी वागणारी व्यक्ती असेल ती आल्याबरोबर ते उड्या मारायला सुरुवात करतं, त्याच्या अंगावर उड्या मारतं, त्याचं अंग चाटतं आणि त्यातल्या त्यात इनडिफरंट आहे तर त्याच्याकडे नुसतं पाहतं आणि पडून राहतं. कुत्र्याला देखील समजतं, मांजराला देखील समजतं की कोणाला दूध मागायचं घरात आणि कोणाला नाही मागायचं, कोण नाही देत. लहान मुलांना समजतं, त्याच न्यायाने आपल्याला देखील समजतं अज्ञानी असलो तरी. प्रेम समजतं, पण असं समजतं की हे प्रेम आहे, हे प्रेम आपल्याला अधिकाधिक प्रेम माहीत असतं ते आईचं, जे निष्काम निरपेक्ष प्रेमाबद्दल मी बोलतोय. बाकी व्यावहारिक प्रेम, प्रेमाचा जो प्रकार आहे, तर तो प्रकार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या प्रेमातून आपल्यालाही सुख मिळतं आणि दुसऱ्यालाही सुख मिळतं असं प्रेम. पण आईचं प्रेम हे निष्काम निरपेक्ष प्रेम. मध्यंतरी मी एक किशोरजींचा ग्रंथ वाचत होतो, त्याच्यात तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आईचं मुलावर जे प्रेम आहे ते प्रेम निष्काम आणि निरपेक्ष, कारण तिचाच तो आहे, तिच्यातूनच आलेला आहे. म्हणून असं म्हटलं तरी देखील आईच्या मनामध्ये अगदी प्रतिपाळ करताना नाही पण नंतर असे भाव यायला सुरुवात होते की हा आपला सांभाळ करणार आहे, हा आपल्याला प्रतिसाद देणार आहे आपल्या प्रेमाला. म्हणून ते असं म्हणतात की आईचं मुलावरचं प्रेम हे देखील इतक्या उंचीचं नाहीये. मग कोणाचं आहे ते म्हणतात की व्यवहारामध्ये वडिलांचं मुलीवर असणारं प्रेम हे प्रेम जास्त उत्कृष्ट आहे असं ते म्हणतात, कारण कोणतीच अपेक्षा नाही तरीही प्रेम आहे. हे जे प्रेम आहे, कामना नाही, अपेक्षा नाही आणि तरीही प्रेम आहे, हे प्रेम ते असं म्हणतात की फार मोठं प्रेम. असं आपल्याला अधिकाधिक प्रेम, पण आईचं प्रेम खूप मोठं हे आपण सगळे मानतो, पण हे मी एक नवीनच आर्ग्युमेंट ऐकलं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तेही एका परीने तसं बरोबरही वाटतं. मुलीकडून काहीच अपेक्षा नाही वडिलांची असं म्हणतात आणि मुलीच्या कल्याणाकरता वडील सर्व काही करतात, आयुष्यभर कमाई करतात आणि सगळीच्या सगळी खर्च करायला देखील तयार असतात. पण जेव्हा संतांचे शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की असे शब्द आपण कधी ऐकले नाहीत. जेव्हा संत आपल्याकडे पाहतात तेव्हा आपल्याला असं कळतं की अशी दृष्टी आपण कधी अनुभवली नाही, आईचीही नाही, वडिलांचीही नाही. त्यांचा स्पर्श जेव्हा आपल्याला होतो तेव्हा तसा स्पर्श आपल्याला कोणीही केलेला नाही असं आपल्याला वाटतं. म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर खूप मोठ्यात मोठी व्यक्ती देखील ते आपले पिता आहेत अथवा माता आहेत अशा भावाने बालक बनून जाते. आपण बालक होणं ही आपली आवश्यकता असते. प्रसंगी बालकासारखं व्हावं असं कितीही मोठी व्यक्ती झाली तरी त्याला वाटत असतं. त्याची ती भावनिक आवश्यकता असते, गरज असते. पण इतक्या मोठ्या व्यक्तीवर बालकासारखा स्पर्श, बालकाला जो कळतो आणि ज्या ज्या स्पर्शामुळे तुम्ही बालक बनता असा स्पर्श कोण करू शकतो? संत करू शकतात. तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या कुशीत शिरून झोपावं, तुमच्या वडिलांच्या मांडीवर तुम्ही डोकं ठेवलं असेल लहानपणी, काय आठवण असेल, आता आठवणी नसेल पण त्या सगळ्या स्मृती जाग्या होतात. अशा वेळेला प्रेम हे शरणागततेकडे घेऊन जातं. पण त्या प्रेमाबाबत संत काय करत असतात? कोणत्या प्रेमाची ही जाती असते तर त्यांना आपण प्रेम करतो आहोत हेही माहीत नसतं. ते अभेदभावाने पाहत असतात. जसं तुमच्या शरीरावर संपूर्ण समग्र शरीरावर तुमचं प्रेम आहे पण तुम्ही वारंवार ते व्यक्त करायची तुम्हाला काही आवश्यकता नसते. तुम्ही सहज भावानी असता. हा हात या हाताला थोडाच प्रेमाने सारखा कुरवाळतो. पण अभेद भाव असतो. तुका म्हणे एक्या देहाचे अवयव, तशा अभेद भावाने फक्त संत तुमच्याकडे पाहतात आणि त्या गोष्टीला तुम्ही प्रेम समजता. ते अद्वैत भावाने पाहतात आणि त्याला तुम्ही प्रेम म्हणता. म्हणून प्रेम हे ईश्वराचं रूप आहे. पण जर निष्काम निरपेक्ष अभेद भावानी परमात्मा या भावानी व्यक्त होत असेल तर कामनिक भावानी व्यक्त झालेलं प्रेम हे वेगळं. आणि ती घटना घडते आणि तुम्हाला समजतही नाही की आपले डोळे कधी पाणावले. तुम्हाला समजतही नाही की आपलं अंग कधी थरथरायला लागलं. तुम्हाला समजतही नाही की एखाद्या वेड्यासारखे आपण त्यांच्या जवळ जाण्याची काय इच्छा धरतो. तुमच्या लक्षातही येत नाही की त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर काय सुख मिळतं, का सुख मिळतं, त्यांचा स्पर्श का हवा हवा असा वाटतो. त्यांचा स्पर्श त्यांच्या जाणीवेला, तुमच्या आत जाणीवेपर्यंत अभेद भावानी स्पर्श करणारा असतो. तुमच्या शरीराला स्पर्श आतापर्यंत झालेला असतो पण तुमच्या आत्म्याला कोणाचा स्पर्श झालेला नसतो. तो स्पर्श संत करतात, संतांमुळे होतो. म्हणून क्षणात ते तुमचे गुरु होतात, क्षणात ते तुमचे पिता होतात, क्षणात ते तुम्हाला पूज्य होऊन जातात. याच्यामध्ये जर अडथळा येत असेल तर कोणी कोणी संतांच्या जवळ गेल्यानंतर लहान मूल होऊच शकत नाहीत. कोणी कोणी संतांच्या जवळ गेल्यानंतर संत आपला पिता असा भावच होत नाही. कोणाकोणाला संतांच्या जवळ गेल्यानंतर ते माता असा भावच होत नाही. अशा करता की अहंकारामुळे तरलता हरवलेली असते. मी असं ऐकले की श्रीधर स्वामी महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या 80 वर्षाच्या व्यक्तीला देखील ये बर बाळ असं म्हणत असत. ते वयाने लहान असल्यापासून त्यांचा हा प्रघात होता. म्हणजे महाराज 50 पण नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला ये बर बाळ असं म्हणत असत आणि त्या व्यक्तीला खरंच बाळ झाल्यासारखं वाटत असे, इतकं समाधान मिळत असे. आणि ही संतांच्या अभेद दृष्टीची किमया, जी ठरवून केलेलं प्रेम नसतं पण प्रेमासारखं आपल्याला मात्र भासतं, प्रेमच असतं ते, या प्रेमाची जात वेगळी आहे. हे प्रेम आपल्याला शरण जायला भाग पाडतं. या प्रेमानी पुढं शरण गेलेल्याला अभेद दृष्टी प्राप्त होते, संतांसारखीच अद्वैत भाव संतांसारखाच प्राप्त देखील होतो. हे सगळं अर्जुन आता भगवंतांशी बोलतो आहे. अर्जुन भगवंतांना म्हणतोय की पितासी लोकस्य चराचरस्य, चर आणि अचर सर्व विश्वाचा तू पिता आहेस. माझा तर आहेसच आहेस पण सर्व विश्वाचा तू पिता आहेस. आता अर्जुन भगवंतांचा सखा न राहता आपल्याला अपत्य मानायला लागला आणि भगवंतांना पिता मानायला लागला. आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेल्या 2-3 वर्षाच्या मुलाला जसं त्रिभुवन तुच्छ वाटत, वडिलांची मांडी छान असं वाटत, तसं अर्जुनाला पिता या भावानी भगवंतांकडे पाहताना आता वाटायला लागला. पितासी लोकस्य चराचरस्य त्वं अस्य पूज्यस्य गुरुः गरीयान्. तुम्ही सर्व चराचराला पूज्य आहात. माझा तर प्रश्न नाही पण सर्व चराचराला तुम्ही पूज्य आहात. तुम्ही या सर्व चराचराला गुरु आहात, श्रेष्ठ असे गुरु आहात. याचा अर्थ आपण लघु आहोत आणि ते गुरु आहेत. आपण अल्पज्ञ आहोत आणि ते सर्वज्ञ आहेत. आपण अल्प बुद्धिमान आहोत आणि ते सर्व बुद्धिमान आहेत. आपण अज्ञानामध्ये आहोत आणि ते ज्ञानामध्ये आहेत. ते मूर्तिमंत ज्ञान आहेत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, ते ज्ञानच आहेत. जणू ज्ञानाची मूर्ती असे ते आहेत. न त्वत्समहा, तुझ्यासारखा कोणीही नाही. न त्वत समहा अस्ति, तुझ्यासारखा कोणीही इथं नाही. अगदी थेट लहान बाळासारखा असा विचार आपल्या पित्याच्या बाबत. जसे माझे वडील सर्वात शक्तिमान असं मूल म्हणेल तसं. पण वस्तुस्थिती जाणून अर्जुन म्हणतो आहे एवढंच. अभ्यधिका कुतोन्यहा, तुझ्या सारखाच जिथं कोणी नाही तेव्हा तुझ्यापेक्षा अधिक कोण असणार. लोक त्रेप्य अप्रतिम प्रभाव, प्रतिमेमध्ये एक प्रकारे समानता आहे. अशी समानता आहे की हा नाथांचा फोटो आहे, म्हणजे नाथ आणि हा फोटो, ही प्रतिमा, याच्यात समानता आहे. माग ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे, म्हणजे ही मूर्ती आणि ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष यांच्यात समानता आहे. प्रतिमेमध्ये समान भाव आहे. अप्रतिम प्रभाव हा म्हणजे अप्रतिम प्रभाव, समानता वगैरे सोडूनच द्या, प्रतिमा नाहीच, तुमच्यासारखा प्रभाव कोणाचाच नाही. लोकत्रयामध्ये तुम्ही अप्रतिम प्रभाव हा असे आहात. जी जाणीतले निया साचे, महिमान आता देवाचे. आता मी देवाचं महिमान खरेपणाने जाणलं असं अर्जुन म्हणतो, साचपणाने जाणलं. जे देवो होय चराचराचे जन्मस्थान, हे देव सर्व चर आणि अचर विश्वाचं जन्मस्थान आहेत, पिता आहेत. अर्जुनाने आतापर्यंतची जी गीता ऐकलेली होती ती आणि प्रत्यक्ष अनुभूतीनंतर समजलेलं आहे ते याच्यात फरक आहे असं लक्षात घ्या. हे शब्द सगळे अर्जुनाने ऐकलेले होते, गतीर भरता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयः स्थाणुः निधानं बीजमव्ययम् मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्. मी अध्यक्ष आहे या चराचर सृष्टीचा आणि माझ्या अध्यक्षतेखाली ही सृष्टी फिरते, वर्तन करते. म्हणून श्रवण देखील जशी जशी अनुभूती वाढेल तसं तसं बदलत जातं. अर्जुनाचं श्रवण देखील बदलत गेलं. हे सगळं ऐकलेलं होतं नवव्या अध्यायात, तरी देखील अनुभूतीनंतर अर्जुनाच्या कबुलीमध्ये फरक पडायला लागला. नाहीतर भगवंत सांगत होते आणि अर्जुन पाहत होता की हा अध्यक्ष आहे चराचराचा म्हणतोय. सगळ्या विश्वाची आपल्या स्वतःला गती समजतोय असं म्हणतोय असं वाटत होत. सगळ्या विश्वाचं भरण पोषण आपण करतोय असं हा म्हणतोय. अशा पद्धतीने अर्जुन हे बोलणं ऐकत होता. स्वामी रामतीर्थ अमेरिकेमध्ये त्यांची व्याख्यानं खूप गाजली. तेव्हा एका पत्रकारांनी त्यांना विचारलं, ते म्हणत असत की मी अनादि आहे, मीच राम मीच कृष्ण. मीच सूर्य मीच चंद्र मीच पृथ्वी मीच सूर्यहून जगताला प्रकाश देतो असं ते तिथं बोलत होते. तेव्हा एका पत्रकारांनी त्यांना असं विचारलं, ती म्हणाली की तर तुमचं असं म्हणणं आहे का. रामतीर्थांना ती म्हणाली मुलगी मुलाखत घेताना, तर तुमचं असं म्हणणं आहे किंवा तुमचा असा दावा आहे की सूर्य आणि चंद्र तुमच्यामुळे प्रकाशित होतात. तेव्हा ते म्हणाले की मी या रामतीर्थाबद्दल बोलत नाहीये, तुला समजत नाहीये मी काय बोलतोय ते. ज्याच्यामुळे सूर्य आणि चंद्र प्रकाशित होतात तो मी आहे या नावाने इथं असलेला. मी अनादि आहे, आदिपुरुष मी आहे असं मला म्हणायचंय असं ते म्हणाले. ज्याच्यामुळे चंद्र आणि सूर्य प्रकाशित होतात, ज्याच्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते, तर हे सगळं तुम्ही करताय असं तुम्हाला म्हणायचंय. तर ते म्हणाले की होय, त्या तत्वाशी मी एकरूप आहे, मी या देहाबद्दल बोलत नाहीये, तू नीट समजून घे, असं तिला म्हणत होते. जी जाणीतलीये मिया साचे, महिमान आता देवाचे, जे देवो होय चराचराचे जन्मस्थान, हरिहरादी समस्ता देवा तू परम देवता, वेदातेही पढविता आदि गुरु तू. हरी आणि हर या सर्वांची परम देवता तू आहेस. हरीचाही प्रश्न नाही, विष्णूचाही प्रश्न नाही, विष्णूचाही तू आदी आहेस. हर म्हणजे शंकरांचाही प्रश्न नाही, त्यांचाही आदी तू आहेस. आता तुला मी विष्णू या स्वरूपात देखील पाहत नाहीये, तर विष्णू ज्याच्यापासून झाले तो तू आहेस, असं अर्जुन बोलायला लागला. वेदातेही पढविता आदि गुरु तू, गंभीर तू श्री रामा, तू परमात्मा आहेस. श्री रामा असं म्हटलं म्हणून दाशरथी रामाबद्दल अर्जुन बोलत नाहीये, अर्जुन परमात्म्याबद्दल बोलतोय. हे परमात्म्या तू अत्यंत गंभीर आहेस, नाना भूतैक समा, सर्व भूतमात्रांना अत्यंत सम असा तू आहेस. सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया, सर्व गुणांनी तू अप्रतिमा असा आहेस. जे तुझे गुण हे तुझेच, त्याला प्रतिमा नाही. अद्वितीया, तू अद्वितीय असा आहेस, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तुझसी नाही सरीसे, हे प्रतिपादनची कायसे, तुवा झाले मी आकाशे सामाविले जग. भाषा बदलली. तया तुझे मी पाडे दुजे, ऐसे बोलताची लाजीजे. तुझ्या सारखा आणि कोणी आहे असं असं बोलणंच खरं, ते बोलणंच स्वतः निर्बुजत, अडखळत, लाजून जात. त्याच्या अधिकाची किजे गोठी केवी, तर तुझ्यापेक्षा अधिक काही असेल, अशा अधिकाबद्दल कुठून बोलणं करायचं. म्हणोनी त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिखा ना अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेणीजे वानू. तुझा महिमा अलौकिक आहे, लौकिकामध्ये सापडणारा नाही. तुझी स्तुती करायला आता मला जमत नाही. तुझ्यासारखा आणि कोणीही नाही. तस्मात प्रणम्य, म्हणून मी तुला नमस्कार करतो. असा तू आहेस म्हणून तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम, डोकं पायावर ठेवून मी तुला नमस्कार करतो. तुझ्या शरीरावर कायम म्हणजे, पण पायावर डोकं ठेवून मी तुला नमस्कार करतो आहे. प्रसादये त्वाम अहम ईश मीड्यम, पितेव पुत्रस्य सखेव सख्युः, प्रिय प्रिया या रहसी देव सोढुम. पुढच्या वेळी बघू. हरिओम. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु, ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं, यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः, मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.